नवमसर्ग समुद्र उल्लंघून जाण्यासाठी वानरांची चर्चा। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, गिधाडांचा राजा संपाती आकाशमार्गाने निघून गेल्यावर सीतेची भेट घेण्याची अतिशय उत्कंठा असणारे श्रेष्ठ वानर तिचा पत्ता लागल्याने अतिशय आनंदित झाले। पण मगरी आणि भोवरे यांच्यामुळे भयंकर असणाऱ्या लाटा इत्यादीने सतत उसळत राहणारा आणि आकाशाप्रमाणे दुर्लभ्य असा समुद्र त्या वानराने पाहिला तेव्हा ते एकमेकांना म्हणू लागले, हा समुद्र आपण कसा बरे तरून जाऊ शकू। त्यावेळी तेथे अंगद म्हणाला, हे वानरश्रेष्ठानो, मी काय म्हणतो ते ऐका। तुम्ही सर्वजण बलवान शूरवीर असून तुम्ही आतापर्यंत अनेक पराक्रम केलेले आहेत, तेव्हा येथे तुमच्यामध्ये असा कोण आहे की जो हा समुद्र तरून जाऊन सुग्रीव राजाचे कार्य पूर्ण करील? तो या सर्व वानरांना जीवदान देईल यात संशय नाही। म्हणून तुमच्यापैकी असा जो कोणी महाबलवान आहे त्याने तट दिशी येऊन माझ्यापुढे यावे। तो वानरच सर्व वानरांचा तसेच राम आणि सुग्रीव यांचा रक्षक ठरे। या बाबतीत मुळीच विचार करण्याचे कारण नाही। युवराज अंगदाने असे म्हटल्यावर वानर सैनिक गप्प बसून राहिले आणि परस्पराकडे पाहत ते काहीही बोलले नाहीत। अंगद म्हणाला, आता तुम्हापैकी प्रत्येकाने या कार्याच्या सिद्धीसाठी आपले सामर्थ्य किती आहे हे सांगावे, त्यानंतर हे कार्य कोणाकडून साधले जाईल हे आम्हाला कळू शकेल। अंगदाचे वचन ऐकल्यावर वानर वीराने स्वतंत्रपणे आपले सामर्थ्य कथन केले। 10 योजनांपासून सुरुवात करून क्रमाने 10 योजनांच्या 10-10 योजने अधिक उड्डाणवी असे त्या वानराने सांगितले। वनात राहणाऱ्या प्राण्यापैकी त्या जांबवन अस्वलाने आपली शक्ती 100 योजनापेक्षा काही कमी अंतर इतके जाण्याची आहे असे सांगितले। तो पुढे म्हणाला, पूर्वी जेव्हा विष्णूने वामन अवतार घेतला होता तेव्हा त्या वामनाचे एक पौर पृथ्वी एवढ्या मापाचे होते। त्यावेळी मी 21 वेळा त्याला प्रदक्षिणा घातल्या होत्या, परंतु आता मी वार्धक्याने ग्रस्त असल्याने समुद्राचे उल्लंघन करू शकणार नाही। तेव्हा अंगदसुद्धा म्हणाला, या महासागराच्या पलीकडे मला जाता येईल, परंतु पुन्हा परत येण्याचे सामर्थ्य माझ्याजवळ आहे की नाही हे मात्र मला माहीत नाही। तेव्हा वीर जांबवान त्याला म्हणाला, तू वीर आहेस आणि तू हे कार्य करण्यास समर्थ असलास तरी या कार्यासाठी तुझी योजना करणे हे मला योग्य वाटत नाही, कारण तू आमचा नायक आहेस आणि नियामक आहेस। अंगद म्हणाला, असे जर असेल तर आपण सर्वजण पूर्वीप्रमाणे कुशासनावर प्रायोपवेशन करण्यास पडून राहू, कारण हे कार्य कुणाकडूनही झाले नाही तर अशा स्थितीत जिवंत राहणे हेही आपणास शक्य होणार नाही। तेव्हा वीर जांबवान त्याला म्हणाला, वत्सा, ज्याच्याकडून आपली कार्यसिद्धी झटपट होईल असा वानरवीर मी तुला दाखवतो। असे बोलून जांबवान तेथे जवळच उभे असलेल्या हनुमंताला म्हणाला, अरे हनुमाना, हे महान कार्य उपस्थित झाले असताना एखाद्या अज्ञानी माणसाप्रमाणे तू बाजूला एकटाच गप्प का उभा राहिलास? अरे सामर्थ्य संपन्न हनुमाना, तू साक्षात वायूचा पुत्र आहेस आणि वायूप्रमाणेच तुझा पराक्रम आहे, तेव्हा आज तू आपले सामर्थ्य दाखव। अरे महात्म्या, वायूने तुला श्रीरामांचे कार्य करण्यासाठीच जन्माला घातले आहे। पूर्वी जन्माला येताच उगवणारा सूर्य पाहून हे पिकले फळ मी घेतो असा विचार करून तू बाललीला करीत 500 योजने उड्डाण करून मग जमिनीवर पडला होतास, म्हणून तुझ्या सामर्थ्याचे महात्म्य वर्णन करण्यास कोण बरे समर्थ आहे? तेव्हा हे सुव्रता, उठ, रामाचे कार्य कर आणि आमचे रक्षण कर। जांबुवानाचे वाक्य ऐकून हनुमान अतिशय आनंदित झाला आणि जणू ब्रह्मांड फोडणारा असा प्रचंड सिंहनाद त्याने केला। तो पर्वताच्या आकाराचा झाला, जणू तो दुसरा वामन आहे असे वाटत होते। तो गर्जना करू लागला, अरे वानरानो, हा समुद्र उल्लंघून लंकेला भस्मसात करतो आणि कुळासकट रावणाला ठार करून मी जनकाच्या कन्येला परत आणतो, किंवा तुम्ही म्हणाल तर रावणाच्या गळ्यात दोर बांधून आणि डाव्या हाताने पर्वतासकट लंका पकडून मी त्याला श्रीरामांच्या पुढे उभा करतो, किंवा शुभलक्षणी जानकीला जिवंत पाहूनच परत येतो। हनुमंताचे वाक्य ऐकून जांबवान असे म्हणाला, हनुमाना, तुझे कल्याण हो, शुभलक्षणे जानकीला जिवंत पाहूनच तू परत ये, मग श्रीरामाबरोबर लंकेत जाऊन तुझे सामर्थ्य दाखव। हे कल्याण, आकाशमार्गाने जाणारा तुझे कल्याण असो, श्रीरामांच्या कार्यासाठी जाणाऱ्या तुझ्या मागोमाग वायुदेवता तुझ्याबरोबर येऊ। अशा प्रकारे आशीर्वाद देऊन त्या वानरश्रेष्ठाने हनुमानांना निरोप दिला। मग मारुती महेंद्र पर्वताच्या शिखरावर गेला तेथे त्याने अद्भुत रूप धारण केले। त्यावेळी महान पर्वतराजाप्रमाणे असणारा सुवर्णवर्ण बाल सूर्याप्रमाणे लाल आणि सुंदर मुख असणारा महान सर्पराजाप्रमाणे दीर्घबाहू असणारा असा तो महात्मा वायुपुत्र हनुमान सर्व प्राण्यांना दिसला। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे किष्किंधाकांडे नवम सर्ग समाप्त। किष्किंधाकांड समाप्त।